चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पोक्का बोईंग रोगाच्या विळख्यात ऊस शेतकरी वैतागले। प्रदेशातील ऊस शेतकरी वैतागले आहेत। टोळांच्या हल्ल्यानंतर आता ऊस पीक पोक्का बोईंग रोगाच्या विळख्यात आहे। पूर्वांचल येथील गोरखपूर आणि बस्ती मंडळाच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रकोप दिसून येत आहे। देवरिया आणि महारगंज येथील शेतकरी अधिक अडचणीत येत आहेत। ऊस विकास विभाग आणि साखर कारखाने यांचा सर्वे करून घेत आहे आणि प्रभावित क्षेत्रफळाचे आकलन करण्यात व्यस्त आहे। कुशीनगरच्या सेवेरही येथे स्थित असलेल्या ऊस शोध केंद्राच्या टीमशिवाय ऊस विकास विभाग आणि ऊस विभागाची पथके या रोगाच्या फैलावाचे आकलन करण्यात व्यस्त आहेत। एका अंदाजानुसार या रोगाने ऊसाच्या 80% पिकाचे नुकसान केले आहे। कृषी वैज्ञानिक डॉक्टर आदित्य द्विवेदी यांच्या मतानुसार पोक्का बोईंग रोगाचा प्रकोप पावसादरम्यान सर्वाधिक होतो। या रोगाच्या विळख्यात येऊन पाने तिथून सडून गळून पडतात। रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे सर्व पाने एकमेकात अडकून पडतात आणि सडल्यामुळे गळू लागतात। यामुळे पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात खूप मोठे नुकसान होते। ऊस विकास तसेच शेतकरी प्रशिक्षण संस्थान गोरखपूरचे सहाय्यक निदेशक डॉक्टर ओम प्रकाश गुप्ता यांच्यानुसार रोगाचे लक्षणे दिसल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.2% मिश्रण म्हणजे 500 ग्रॅम औषध 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर मध्ये 15 दिवसाच्या आत 2 वेळा फवारणी केल्यास हा रोग नियंत्रणात येतो। याशिवाय बाउस्टेनच्या फवारणीमुळेही पीक नियंत्रणात आणले जाऊ शकते।